कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी अविनाश नारकर.
नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर.
तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन,
कलाकार श्रुती सोबत.
मला सांगा मॅम, माझ्याकडे ना एक पुस्तक होतं, यू विल नॉट बिलीव्ह, त्याच्यावर ना हे असे फेटा बांधलेले, तुम्ही अशा छान अशा नववारी आणि असं सजलेले, आणि ना उखाण्याचं पुस्तक होतं माझ्याकडे. आय स्टील हॅव दॅट बुक बाय द वे. सो मला सांगा, तुमचा उखाणा घेण्याचा प्रोग्राम झाला असेल, तुमचे जवळचे मित्र ज्यांना ऑलरेडी माहिती असेल तुमच्या ह्या यु नो रिलेशनशिपबद्दल, ते देखील तिथे असतील, ते देखील टीज करत असतील लग्नाच्या वेळेस.
लग्नाच्या वेळेला म्हणजे चिडवा चिडवी प्रकरणं काही झाली नाहीत,
साधं सोपं लग्न झालं.
हां, म्हणजे अगदीच अरेंज मॅरेज असावं तसंच लग्न झालं.
कुठे झालं?
आमचं माटुंग्याला, कच्छी हॉलला.
त्यामुळे
11:11 मुहूर्त होता सकाळी, त्यामुळे आमचं सकाळी लग्न, मग जेवण आणि मग परत रिसेप्शन वगैरे, असं फुल डेचा जंगी कार्यक्रम होता.
आणि कोण कोण कलाकार होते
तेव्हा? विक्रम काका होते, कारण मी माझ्या मुलांचं नाटक करत होते. इला भाटे होत्या, रीमाताई आल्या होत्या, निर्मिती होती, आणि ह्याचं सर्कलच जास्त होतं कारण मी नुकतीच इंडस्ट्रीत आले होते, त्यामुळे बरेच कलाकार होते. पण
सगळ्यांबरोबरच नाटकं मी केलेली होती तोपर्यंत. जवळपास सगळी इंडस्ट्री, मोहन जोशी होते, बरीच 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 मंडळी होते.
तुम्ही खूप एकत्र काम केलं, म्हणजे अजूनही करताय, मग तिथे चिडवा चिडवी, आता नवीन लग्न झालंय म्हणून असं काहीतरी झालं असेल सेटवर?
मला आठवते की नाटक ज्या वेळेला, म्हणजे मी माझ्या मुलांचं चालूच होतं आणि मी मध्ये लग्न केलं, त्यामुळे लग्नानंतर मी प्रयोगाला जायचे आणि त्याच्यात मी विक्रम काकांच्या मुलीचं काम करायचे, आणि मला तेव्हा माझं जे मोठं मंगळसूत्र होतं ते काढायचं नव्हतं, त्यामुळे मी ते फुल आतमध्ये असं पिनअप वगैरे करून मी ते प्रयोग करायचे, त्यामुळे त्याच्यावरून मला खूप चिडवलं जायचं की काय म्हणजे आता काय झालंय लग्न, आता ते काय मंगळसूत्र एवढं हे करून काय होणार आहे.
मुलींना खरं तर आपलं अस्तित्व, आपलं नाव बदलणं लग्नानंतर, याचं जरा थोडस असं असतं की का कशासाठी नाव बदलायचं, पण हिच्या बाबतीत काही वेगळंच होतं. म्हणजे हिने होऊन मला होऊन सांगितलं होतं की काहीतरी तू नाव, तुला आवडीचं, तुझ्या जे आवडीचं असेल ते, आणि सो ऐश्वर्या हे नाव तिचं मला खूप लाभदायी ठरलं असं मला वाटतं, तिलाही आणि आम्हाला सगळ्यांनाही. तिला पहिलं मोठं प्रोजेक्ट जे होतं, पहिली ॲड जी होती हॉर्लिक्सची, ती तिने ऐश्वर्या नारकर या नावाने केली लग्नानंतर, आणि ऐश्वर्या नारकर असं त्या हाऊसवाईफ म्हणून तिकडे खाली यायचं, आणि ते व्ही के नायकांनी पाहिलं आणि तिला पहिला चित्रपट मिळाला. सो तिथून ते सुरू झालं ते सगळं.
क्या बात है. तुमचं हनीमून कुठे होतं सर?
हे मी सांगू शकते कारण माझं फ्रस्ट्रेशन होतं. आत्तापर्यंत समजून घेणं हेच झालं, आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं की तिथपासून झाली असावी. मी म्हटलं तसं की मी फार ॲक्टिव्ह नव्हतेच या क्षेत्रात लग्न झालं तेव्हा, आणि 3 डिसेंबरला आमचं लग्न झालं आणि 6 डिसेंबरपासून त्याला पुत्रवती नावाच्या एका फिल्मचं शूटिंग करायचं असं सांगण्यात आलं होतं. तर त्याने तेव्हा पण पटवलं होतं मला की नाही नाही नाही, आपण शूटिंगला जाऊ आणि मग तिकडनं आपण कुठेतरी जाऊ वगैरे, तर मी ओके असं म्हटलं होतं. 6 डिसेंबरपासून आम्ही सांगली जवळच्या बुधगावात होतो, तिथेही हॉटेल्स असं वगैरे काही नव्हतं, त्यामुळे एका राहत्या घरात एक खोली आम्हाला दिली होती. हा दिवसभर शूटिंगला असायचं आणि मी अशी वेड्यासारखी खिडकीत बसून बघायचं की काय चाललं आहे, अच्छा शूटिंग चाललंय, ओके अमुक आता ब्रेक होईल, मग आता हा येईल. मग मी तेव्हा माझा टाईमपास काय असायचं, तर मी कपडे धुवायचे, मग ते गच्चीत वाळवायचे, आणि अशी आवडती कामं मी करत बसायचे. पण ते 15 दिवस तसेच गेले आणि मग नंतर जाऊन मग एक प्रोजेक्ट सुरूच झाली आणि मग ती चालूच राहिली. आणि मग मला असं आठवतं की आय थिंक 2 वर्षांनी ह्याचं रण दोघांचे नावाचं एक नाटक होतं आणि त्यांचा इंदोर दौरा होता ग्वाल्हेर, तर तेव्हा उदय सबनीसनी सांगितलं की नाही ॲनिव्हर्सरी तुमची आहे तर तू ये आमच्याबरोबर. तर म्हटलं मी काय दौऱ्यावर येणार नाही. मग त्याने ठरवून आम्ही तिकडनं झाशी ग्वाल्हेर असं प्रयोगानंतर हनीमून ॲज खजुराहो आणि असं फिरलो होतो. ती कदाचित ऍडजस्टमेंट केली नसती तर जास्त बरं झालं असतं. 93.5
रेड एफ एम बजाती रहो.